चीनीमंडी.com पॉडकास्ट। ऊस थकबाकी भागवण्यासाठी शेतकऱ्यांनी घेतली जिल्हा ऊस अधिकाऱ्यांची भेट। भारतीय किसान युनियनच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी जिल्हा ऊस अधिकाऱ्यांची भेट घेतली। ऊस थकबाकी न भागवल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला। या स्थितीची गंभीरता पाहून जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी साखर कारखान्याच्या व्यवस्थापकांशी फोनवरून संवाद साधला आणि ऊस थकबाकी लवकरात लवकर भागवण्याबाबत त्यांच्यावर दबाव टाकला। यावर करीमगंज साखर कारखान्याने 4.77 करोड रुपये भागवले। इतर कारखान्यांकडून लवकरच थकबाकी भागवण्याचे आश्वासन देण्यात आले। जिल्हाध्यक्ष हसीब अहमद यांनी सांगितले की शहाबाद आणि बिलासपूर येथील शेतकरी गुरुवारी सकाळी कार्यालयात आले। त्यांनी सांगितले की साखर कारखाने शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाचे पैसे देत नाहीत। करीमगंजच्या राणा साखर कारखान्याकडून 67.45 करोड रुपये, त्रिवेणी कारखान्याकडून 45.54 करोड रुपये आणि रुद्रविलास साखर कारखान्याकडून 27 करोड रुपये देय आहेत। यावेळी मनजित सिंग अटवाल, जागीर सिंग, सलविंदर सिंग, राहत अली खां, सुभाष चंद्र शर्मा, वीरेंद्र सिंग यादव, यासीन खां, होम सिंग यादव, विनोद यादव आदि उपस्थित होते।